दत्रच वार निघाल हे गाव सार भैरवनाथाच्या पायाशी जमली संधी लेकर हे सुटलं दत्रच वार निघाल हे गाव सार भैरवनाथाच्या पायाशी जमली समधी लेकर रंगला कुस्तीचा फड पायबी होतो या जड ह्या लाल मातीत होत या चलन अवघड उधळ दे गुलाल वाजू दे संबोळ 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 पोरींचे वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ वदत गजत चालल या तुपालखीचा खेळ ओरा पोरींची वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ वाजत गाजत चालल या तुपालखीचा खेळ इस आलय माथ्यावर खांद्यावरी पेलल या भार अद्भुत तुझा महिमा देवा येतो मी शरण उधळ दे गुलाल वाजू दे संबोळ 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 गुरव घालतो या कारण देवाचा लावून कौल हकेला धावून येणारा म्हणतो या मी येतो गुरव घालतो या कारण देवाचा लावून कौल हकेला धावून येणारा म्हणतो या मी येतो बळ एका वटून अंगात घडी आला या रे रंगात शेतात तो धावतो या हाती येऊन नांगर
उधळ दे गुलाल वाजू दे संबोळ 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 उधळ